दुख को दूर कर, सुख भरपूर कर, आशा संपूर्ण कर।